हा मेसेज फक्त इयत्ता 10वी ब या वर्गासाठी आहे. आपल्या 10वी बच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी आपल्या वर्गातील सर्व मुलांची नावं पाठवित आहे. लिस्टमध्ये आपलं नाव बघा, त्याच्यात तुमचा रोल नंबरसुद्धा आहे. त्यानंतर मी एक गुगल लिंकसुद्धा पाठवत आहे, ती लिंक तुम्हाला भरायची आहे. भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची का, संपूर्ण फॉर्म हा तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायचा आहे, इंग्लिशमध्ये भरायचा आहे. आणि जे लिहिणार आहे ते कॅपिटल अक्षरामध्ये द्यायचं, तुम्हाला मराठी द्यायचं नाही किंवा स्मॉल लेटर्समध्ये द्यायचं नाही. माहिती काय काय आहे, तर पहिल्यांदा सरनेम म्हणजे तुमचं आडनाव तुम्ही लिहिणार आहेत. नंतर ओन नेम म्हणजे स्वतःचं नाव तुम्ही लिहिणार आहेत. फादर्स नेम वडिलांचं नाव, मदर्स नेम आईचं नाव. आता नाव लिहिताना आपल्या स्पेलिंग तुम्हाला कशी पाहिजे, उदाहरणार्थ जसं संगीता नाव असेल तर काही जणं जी आय वापरतात तर काही जणं जी डबल ई वापरतात. त्यामुळे आय का डबल ई हे तुम्हीच सांगायचं, तुम्ही मला स्पेलिंग सांगणार आहेत. त्या पद्धतीने माहिती भरायची आहे. बर्थ डेट जी तुम्हाला माहिती आहे ती लिहा. त्यानंतर कास्ट म्हणजे तुमची जात कोणती आहे ते लिहा. मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर असे दोन नंबर तुम्हाला टाकायचे आहे. जर दोन्ही नंबर एकच असतील तर दोन ठिकाणी नंबर भरा, किंवा जो तुम्ही व्हॉट्सअप नंबर वापरत असाल, ज्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मेसेज येतो असा नंबर व्हॉट्सअप ठिकाणी लिहा. आणि इतर जर नंबर असेल कुठला कॉन्टॅक्टसाठी तर तो मोबाईल नंबरमध्ये लिहा. त्यानंतर आहे बर्थ प्लेस. बर्थ प्लेस म्हणजे तुमचं जन्मठिकाण, कुठे जन्म झाला आहे ते जन्मठिकाण लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस म्हणजे तुमचा राहण्याचा पत्ता, विरारमधील जो राहण्याचा पत्ता आहे तो पत्ता लिहायचा आहे. पुढचा पॉईंट आहे हँडिकॅप. हँडिकॅप म्हणजे अपंग. तिथे फक्त तुम्हाला एस किंवा नो करायचं आहे. अपंग असाल तर एस करा, अपंग नसाल तर नो करा. पुढचा पॉईंट आहे रेशन कार्ड. तुमच्याकडे रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे, रेड आहे, येल्लो आहे, व्हाईट आहे, नसेल तर काही करू नका, तो प्रश्न कंपल्सरी नाही आहे. पण जर असेल तर कुठल्या रंगाचं रेशन कार्ड आहे ते मला तुम्ही सांगायचे. त्याच्यानंतर आधार कार्ड, 12 अंकी जो आधार कार्ड असतो तो आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्ड नसेल तर मग नाही टाकलं तरी चालेल, पण शक्य असेल तर आधार कार्ड नंबर टाका. त्याच्यानंतर आर यू इन स्कूल व्हॉट्सअप ग्रुप, तुम्ही शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात का, एस नो, असे दोन ऑप्शन आहेत. असाल तर एस म्हणा, नसाल तर नो म्हणा. पुढचा प्रश्न असा आहे का, व्हॉट इज युअर सोर्स ऑफ ऑनलाईन, तुम्ही सध्या ऑनलाईन एज्युकेशन कसं घेत आहे, ऑनलाईन लर्निंग कसं चालू आहे तुमचं. ऑप्शन आहेत व्हॉट्सअप, गुगल मीट, टी व्ही, झूम किंवा यूट्यूब. याच्यापैकी काही नसेल तर एक शेवटचं ऑप्शन आहे नन. पुढचं आहे युअर करंट लोकेशन. करंट लोकेशन म्हणजे आत्ता सध्या तुम्ही कुठे राहत आहे. विरारला राहत असाल तर विरार लिहा. जर तुम्ही गावी असाल रत्नागिरीला, रायगडला किंवा सोलापूर, कोल्हापूर, जिकडे कुठे असाल ते लिहा. आणि एवढं झाल्यानंतर तो फॉर्म काय करायचा तुम्हाला सबमिट करायचा आहे. समजा एखादा विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये नाही आहे पण तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे 10वी बचा विद्यार्थी, तर त्यालासुद्धा ती माहिती भरायला सांगा. रोल नंबरनुसार मला त्या ठिकाणी आयडिया येईल की किती मुलं आपले व्हॉट्सअप वापरत आहेत आणि किती मुलं अजून वापरत नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टी ही माहिती आवश्यक आहे, मला फॉर्म भरण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होणार आहे आणि इतर गोष्टींसाठीसुद्धा याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे माहिती ही कंपल्सरी सगळ्यांनी भरायची आहे. ओके, थँक्यू. जर काही समजलं नाही तर मेसेज करा.